यशया अध्याय 19 मिस्रा विषयी घोषणा। पहा, परमेश्वर वेगवान मेघावर स्वर होऊन मिस्राकडे येत आहे। मिस्राच्या मूर्ती त्याच्यापुढे थरथरतील आणि मिस्रांचे हृदय आतल्या आत वितळेल। देव म्हणतो, मी मिस्र्यांना मिस्राविरुद्ध चिथावेल। ते माणसे आपल्या भावाविरुद्ध आणि आपल्या शेजाराविरुद्ध, नगर नगराविरुद्ध आणि राज्य राज्याविरुद्ध लढेल। मिस्राचा उत्साह त्याच्यामध्ये कमजोर होईल। मी त्यांचा सल्ला नष्ट करीन। जरी ते मूर्तींना, मृत मनुष्यांना आत्म्याला व मांत्रिकाजवळ व भूतवैद्यांचा सल्ला शोधतील, मी मिस्रांना एका कठोर धान्याच्या हातात देईन आणि एक सामर्थ्यवान राजा त्यांच्यावर राज्य करील, असे प्रभू सेनाधीश परमेश्वर म्हणतो। समुद्राचे पाणी पूर्ण कोरडे पडेल आणि नदी आटेल व रिक्त होईल। नद्यांना दुर्गंध येईल। मिस्राचे प्रवाह कमी होतील आणि सुकून जातील। बोर व लव्हाळे सुकून जातील। नील जवळचे बोरू, नीलच्या मुखाजवळची आणि नीलजवळ सर्व पेरलेली शेते सुकून जातील, धुळीत बदलतील आणि वाऱ्याने उडून जातील। कोळी विलाप आणि शोक करतील व जे सर्व नील नदीत गळ टाकणारे शोक करतील, त्यासारखे जे पाण्यावर जाळी पसरतात ते दुःखित होतील। जे पिंजलेला ताक तयार करतात आणि जे पांढरे कापड विणतात ते निस्तेज होतील। मिस्रचे वस्त्र कामगार चिरडले जातील। जे सर्व मोलासाठी काम करतात ते नवमेद होतील। सोअनाचे सरदार पूर्णपणे मूर्ख आहेत। फारोचे शहाणे सल्लागार बुद्धिहीन झाले आहेत। तुम्ही फारोला कसे म्हणू शकता, मी ज्ञानाचा मुलगा, प्राचीन काळच्या राजाचा मुलगा आहे? मग ते तुझी सुज्ञ माणसं कोठे आहेत? तर आता त्यांनी तुला सांगावे आणि सेनाधीश परमेश्वराने मिस्राबद्दल काय योजले आहे ते त्यांनी समजावे। सोनाचे सरदार मूर्ख बनले आहेत। नाफोचे सरदार फसले आहेत। जे तिच्या गोत्राची कोनशिला असे आहेत त्यांनी मिस्राला चुकीच्या मार्गाने नेले आहे। परमेश्वराने त्यांच्यामध्ये विकृतीचा आत्मा मिसळला आहे आणि जसा मद्यपी आपल्या ओकरीत लटपटत चालतो, तसे त्यांनी सर्व कामात जे तिने केले मिस्राला चुकीच्या मार्गाने नेले आहे। तेथे मिस्रासाठी डोके किंवा शेपूट, झावळ्याची फांदी किंवा लव्हाळा कोणीही एक काहीच करू शकत नाही। त्या दिवशी मिस्री बायकांसारखे होतील। ते थरथर कापतील आणि भयभीत होतील, कारण सेनाधीश परमेश्वर आपला हात वर उंचावेल, तो त्यांच्यावर उगारील। यहुदाची भूमी मिस्राला लटपटविण्याचे कारण होईल। जेव्हा कोणी एक तिची आठवण त्यास करून देईल ते घाबरतील। परमेश्वराने त्यांच्याविरुद्ध जी योजना आखली आहे त्यामुळे असे होईल। त्या दिवशी मिस्र देशामध्ये 5 नगरे कनानीची भाषा बोलतील आणि ती सेनाधीश परमेश्वरापुढे एक निष्ठतेची शपथ वाहतील। त्यातील एका नगरास सूर्याचे नगर म्हणतील। त्या दिवशी मिस्र देशाच्या मध्ये परमेश्वरासाठी एक वेदी होईल आणि त्याच्या सीमेवर परमेश्वरासाठी एक दगडी स्तंभ होईल। ही मिस्र देशात सेनाधीश परमेश्वराचे चिन्ह व साक्ष अशी होतील, कारण ते जुलमामुळे परमेश्वराकडे जेव्हा आरोळी मारतील तेव्हा तो त्यांच्यासाठी एक तारणारा व संरक्षण करता पाठविल आणि तो त्यांना सोडविल। त्या काळी परमेश्वर मिस्र्यास ओळख करून देईल आणि मिस्री परमेश्वरास ओळखतील। ते यज्ञ व अर्पणासह उपासना करतील आणि बली अर्पण करतील। ते परमेश्वरास नवस करतील आणि तो पूर्ण करतील। परमेश्वर मिस्राला पिडील व बरेही करील। ते परमेश्वराकडे परत येतील, तो त्यांची प्रार्थना ऐकेल व त्यांना बरे करील। त्या दिवसात मिस्रातून अश्रुराकडे महामार्ग होईल आणि अश्रुरी मिस्रात व मिस्री अश्रुरात येईल आणि मिस्री अश्रुरांच्या बरोबर उपासना करतील। त्या दिवसात इस्रायल मिस्राशी व अश्रुराशी मिळालेला असा तिसरा सोपती होईल। तो पृथ्वीच्या मध्ये आशीर्वाद होईल। सेनाधीश परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला, मिस्र माझे लोक व अश्रूर माझ्या हाताचे कृत्य व इस्रायल माझे वतन, आशीर्वादित असो।